श्री ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। ज्या अन्नाच्या योगाने यज्ञ सिद्धीला जातो आणि परमेश्वर संतुष्ट होतो, ते हे अन्न कमी योग्यतेचे कधी आखू नये, त्याला सामान्य समजू नये, अन्नाला पूर्ण परब्रह्म समजावे। कारण की अन्न हे सर्व जगाला जगण्याचे साधन आहे आणि स्वधर्म आचरणाचा यज्ञ कायम सुरू ठेवावा आणि स्वधर्म आचरणच आपण करावे। आता या अन्नाची महती पुढे भगवान सांगतात। सुरू करूया आजचा भाग, ज्यात आपण तिसऱ्या अध्यायाच्या 14व्या श्लोकापासून पुढे माऊलीचं निरूपण पाहणार आहोत। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवाः, यज्ञात भवन्ति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवाः। अन्नापासून भूते उत्पन्न होतात, पर्जन्यापासून अन्नाची उत्पत्ती होते, यज्ञांपासून पर्जन्य होतो आणि कर्मांपासून यज्ञाची उत्पत्ती होते। अन्नास्तव भूते प्ररोह पावती समस्ते, मगवरीषु या अन्नाते सर्वत्र प्रसवे, तया पर्जन्या यज्ञ जन्म यज्ञाते प्रगटी कर्म कर्मासियादि ब्रह्म वेदरूप। ही सर्व भूते अन्नामुळे वाढतात आणि या अन्नाला पाऊस चोहीकडे उत्पन्न करतो। तो पाऊस मात्र यज्ञापासून उत्पन्न होतो आणि तो यज्ञ हा कर्मापासून प्रकट होतो आणि वेदरूप ब्रह्म हे कर्माचे मूळ आहे। अर्थात ब्रह्मच शेवटी कर्माचे मूळ आहे आणि म्हणून कर्म हे फार महत्त्वाचे आहे। कर्म ब्रह्मोद्भवम विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवम, तस्मात् सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम। कर्म वेदापासून उद्भव पावले असे जाण आणि परमात्मा वेदाचे कारण आहे, म्हणून सर्वव्यापी सर्व विषयांचे प्रकाशन करणारा वेद हा यज्ञामध्ये नित्य स्थिर आहे। म्हणजे या वेदांनी चित्त शुद्धीकरिता यज्ञ म्हणजे विहित कर्म करावे असे सांगितले आहे। शेवटी काय म्हणतात, विहित कर्म करावे। मग वेदांते परापर प्रसवतसे अक्षर, म्हणनी हे चराचर ब्रह्मबद्ध, परिकर्माची मूर्ती यज्ञी अधिवासो श्रुती ऐके सुभद्रापती अखंडगा। आणि दूर व जवळ असणारे जे ब्रह्म ते वेदांना उत्पन्न करते, म्हणून हे स्थावर जंगमात्मक विश्व ब्रह्मात गोवलेले आहे। अर्जुना ऐक, परंतु मूर्तिमंत कर्मरूप यज्ञामध्ये वेदांचे निरंतर राहणे आहे। म्हणजे आपण आपले विहित कर्म स्वधर्म आचरण ज्याला म्हणतात, आपल्या प्रारब्धाप्रमाणे प्राप्त झालेले आपले कर्म हेच आपण प्रामाणिकपणे करायला पाहिजे। एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयती हयाः, अधायुरिंद्रिया रामो मोघं पार्थस्य जीवति। हे अर्जुना, याप्रमाणे सुरू केलेल्या चक्राला कोणी अनुसरला तर मग तो तसाच जर इहलोकी वागत नाही व इंद्रियांमध्ये रममाण होतो, त्याचे आयुष्य हे मात्र पापमय होते आणि तो मग व्यर्थ जगतो असे जाणावे। ऐशी हे आदी परंपरा संक्षेपे तुझ धनुर्धरा, सांगितली या अध्वराला गौनिया, म्हणोनी समूळ हा उचितू स्वधर्म रूप क्रतू नानुष्ठी जो मत्तू लोकीये,
तो पातकांची राशी जाण भार भूमिसी जो कुकर्मे इंद्रियांसी उपेगा गेला ते जन्म कर्म सकळ अर्जुना ती निष्फळ जैसे का भ्रपटळ अकाळीचे का गळा स्थन अजेचे तैसे जियाले देखतयाचे जयानुष्ठान स्वधर्माचे घडे चिना म्हणोनी ऐके पांडवा हा स्वधर्म कौणेन संडावा सर्वभावे भजावा हा चिएकू हा गा शरीर जरी जाहले तरी कर्तव्य वोघे आले मग उचित का आपुले ओ संडावे परिसपा सव्य साची मूर्तीला होनी देहाची खंती करी ती कर्माची ते गावडे गा।
अर्जुना याप्रमाणे ही मुळातली परंपरा तुला या यज्ञाकरिता थोडक्यात सांगितली। म्हणून जो उन्मत्त पुरुष मस्तीत आलेला पुरुष या लोकामध्ये उचित अशा स्वधर्मरूप यज्ञाचे पूर्णपणे आचरण करणार नाही, जो वाईट आचरण करून इंद्रियांचे केवळ लाड पुरविल, तो पापांची राशी असून भूमीला तो केवळ भार आहे असे समज। किती सुंदर, तो पातकांची राशी जाण भार भूमीसी जो कुकर्मे इंद्रियांसी उपेगा गेला। इंद्रियाच्या कुकर्मासाठी जो उपयोगाला येतो तो या भूमीला भार आहे आणि तो पातकांची राशी आहे असे माऊलीने शब्द वापरलेले आहे। जसे भलत्याच वेळेला आलेली ढगांची फळी निरुपयोगी असते, अगदी त्याप्रमाणे अर्जुना त्याचा जन्म आणि कर्म हे सगळं निष्फळ असते। किंवा ज्याच्या हातून आपल्या धर्माचे आचरण होत नाही त्याचे जगणे शेळीच्या गळ्यास असलेल्या स्तनाप्रमाणे निरर्थक आहे असे समज। म्हणून अर्जुना ऐक, आपला हा धर्म कोणीही सोडू नये, काया वाचा मने करून ह्या एकाचेच आचरण करावे। म्हणून ऐके पांडवा हा स्वधर्म कवडेन संडावा सर्व भावे भजावा हाची ऐकू। अरे हे शरीर जरी प्राप्त झाले आहे तरी ते पूर्वकर्मानुसार मिळालेले आहे, तर मग आपल्यास विहित असलेले कर्म आपण का टाकावे? मुळात आपल्याला जे शरीर मिळालं आहे तेच प्रारब्ध कर्म भोगण्यासाठी आहे, म्हणून प्रारब्धात जे कर्म लिहिलेले आहे तेच का आचरण करू नये? अर्जुना ऐक, मनुष्य शरीर मिळाले असता जे कर्माचा कंटाळा करतात ते अडाणी समज। परिसपा सव्यसाची मूर्ती लाहोनी देहाची आणि खंती करीती कर्माची ते गावढे गा। मूर्ती लाहोनी देहाची हा देह प्राप्त झालाय आणि तरी कर्माची म्हणजे आपल्या प्रारब्ध कर्माची किंवा विहित कर्माची खंती बाळगतात ते गावढे वेडे अडाणी आहेत असे समजावे।
यस्त्वात्मरीतरेवस्यादात्मतृप्तश्च मानवाः आत्मन्नेव च संतुष्ट तस्य कार्यं न विद्यते।
पण जो मनुष्य आत्म्याच्याच ठिकाणी रत असतो आणि आत्म्याच्या योगाने तृप्त असतो आणि आत्म्यामध्येच संतुष्ट असतो त्याला काहीच कार्य शिल्लक राहिलेले नसतात।
देखे असते नि देह धर्मे एथ तोची कून लिंपे कर्मे जो अखंडित रमे आपण पाची जे तो आत्मबोधे तोशला तरी कृतकार्यू देखे जाहला म्हणोनी सहजे सांडवला कर्मसंग।
पहा जो निरंतर आपल्या स्वरूपात गढलेला असतो म्हणजे स्वस्वरूपी राहे दंग असा जो असतो तोच एक या जगात देहधर्माने युक्त असूनही कर्माने लिप्त होत नाही। आता स्वस्वरूपात गढलेला असणे म्हणजे काय? मी एक पवित्र आणि शुद्ध आत्मा आहे याचा बोध हृदयात मनात आणि बुद्धीत म्हणजे एकंदरीत अंतकरणात अहंकाराला शून्य करून एकंदरीत अंतकरणामध्ये मी एक पवित्र आणि शुद्ध आत्मा आहे हा बोध सातत्याने जो टिकवतो त्याला आपण स्वस्वरूपात घडलेला म्हणतो, आणि तोच एक या जगात देह धर्माने युक्त असूनही कुठल्याही कर्माने लिप्त होत नाही, हा एक महत्त्वाचा सिद्धांत माऊली सांगत आहे. तो देहधर्मात जो देहधारी असेल, मनुष्यासारखा वागत असेल, या संसारात प्रपंचात कुटुंबात आपले सर्व कर्तव्य पूर्ण करत असेल, तरीसुद्धा तो मी एक पवित्र आत्मा आहे हे कधी विसरत नाही. तो प्राण्यातला डोळस, ज्ञानातला ज्ञानियांमधला डोळस, कर्म करणाऱ्यांमधला डोळस समजायचा. कारण की पहा, तो आत्मज्ञानाने संतुष्ट होऊन कृतकृत्य झालेला असतो. कृतकृत्य म्हणजे त्याला आणखीन काही करायचं राहिलेलं नाही आहे, सगळं करून झालेलं आहे. म्हणून त्याचा कर्माशी संबंध हा सहजच सुटलेला किंवा तुटलेला असतो. नैव तस्य कृते नार्थो ना कृते नेह कश्चन न चास सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयाः. इह लोकी त्याला कर्म केल्याने अथवा न केल्याने काही लाभ किंवा हानी नाही. त्याला कोणत्याही प्राण्यांपासून काहीच साधावयाचं नाही. लाभ तर जाऊ द्या, हानी तर जाऊ द्या, काहीच त्याला कोणाशी काही घेणं देणं नाही. तृप्ती झालिया जैसी साधने सरती आपैसी देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. जवबरी अर्जुना तो बोध भेटे ना मना तवची यया साधना भजावे लागे. पहा, ज्याप्रमाणे पोट भरल्यावर स्वयंपाक करण्याचा काही खटाटोप करावा लागत नाही किंवा तो खटाटोप सहजच संपतो, त्याप्रमाणे आत्मानंदाच्या तृप्तीत कर्माची खटपट ही सहजच संपते. अर्जुना, जोपर्यंत अंतकरणात ते ज्ञान उत्पन्न होत नाही तोपर्यंतच या साधनांची खटपट करावी लागते. काय म्हणतात, जववरी अर्जुना तो बोध भेटे ना मना तवची यया साधना भजावे लागे. माऊली अंतकरणावर जोर देतात. हे ज्ञान फक्त बुद्धीत नाही, फक्त हृदयात नाही, मनात नाही, तर पूर्ण अंतकरणात उत्पन्न व्हायला लागते. म्हणजे मन, बुद्धी आणि चित्त हे तर ज्ञानाने पूर्ण इलिव्हेटेड होतात, प्रकाशित होतात, इल्युमिनेट होतात, पण अहंकार हा शून्याला भिडतो. मग ही जी अवस्था असेल त्या अंतकरणाच्या ठिकाणी ज्ञान उत्पन्न झाले असे समजायचे, आणि जर का असे ज्ञान उत्पन्न झाले त्यानंतर कुठल्याही प्रकारची कर्म आपण करतो आहे की करत नाही आहे याच्याने काही फरक पडत नाही. ही हा काही खटाटोप करायची गरजच नाही.
तस्माद् सक्तं सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरणं कर्म परमाप्नोति पुरुषाः.
म्हणून सर्वदा अनासक्त होऊन कर्तव्य असे कर्म करीत राहा, कारण अनासक्त होऊन कर्म आचरण करणारा पुरुष तोच फक्त मोक्षपदापर्यंत जाऊ शकतो, इतर कोणी जाऊ शकत नाही.
म्हणून तू नियतू सकळ काम रहितू होऊनिया उचितू स्वधर्मे रहाटे जे स्वकर्मे निष्कामता अनुसरले पार्था ते कैवल्य परतत्वता पातले जगी.
किती परिष्कृत आणि सुंदर शब्द माऊली मांडते. म्हणून तू नियतू, नियतू म्हणजे सतत, सकळ कामरहितू, कामरहितू म्हणजे कामना सोडून, आसक्ती सोडून, सर्व प्रकारच्या कामना सोडून होऊन या उचितू स्वधर्मे राहते. अशा प्रकारचा होऊन उचितू, उचित, उचित प्रकारचं स्वधर्म. स्वधर्म काही लोक अनुचित कर्म करतील आणि त्यालाच उचित म्हणतील, म्हणतील की तेच माझं स्वधर्म आहे, तसं नाही. माऊली शब्दांमध्ये बांधत आहे. म्हणून तू नियतू सकळ कामरहितू होऊन या उचितू स्वधर्मे राहते. सर्व कर्मांची आसक्ती टाकून निरंतर स्वधर्माप्रमाणे योग्य वाग, उचितू स्वधर्मे राहते. अर्जुना, जे निष्काम बुद्धीने स्वधर्माचे आचरण करतात ना, ते या जगामध्ये तत्वतः श्रेष्ठ अशा मोक्षाला पोचतात. मग ते बाह्यतः आपल्याला भिकारी जरी दिसत असले, गरीब जरी दिसत असले, दीन दुबळे जरी दिसत असले, किंवा खूप मोठे पहलवान जरी दिसत असले तरी ते जगामध्ये तत्वत श्रेष्ठ अशा मोक्षाला पोचतात.
कर्मणेव हि संसिद्धी मास्थिता जनकादयाः लोकसंग्रहमेवापी संपश्यन् कर्तुमर्हसि.
कारण कर्माच्याच योगाने जनकादिकांना सिद्धी प्राप्त झाली. लोकसंग्रहाकडे दृष्टी ठेवून किंवा लोकसंग्रहाकडे दृष्टी देऊन देखील कर्म करणे हे तुला योग्य आहे, म्हणून तू आपले विहित कर्म करत जा.
देख पा जनकादिक कर्मजात शेख न सांडिता मोक्ष सुख पावते जाहले या कारणे पार्था होवावी कर्मी आस्था हे आणि काही एका अर्था उपकारेल जे आचरता आपण पेया देखिला गेल लोकायया तरी चुकेल हा अपाया प्रसंगेची देखे प्राप्तार्थ जाहले जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोकान लागी मार्गी अंधा सरिसा पुढे देखनाही चाले जैसा अज्ञाना प्रकटावा धर्मू तैसा आचरोनी हा गा ऐसे जरी न कीजे तरी अज्ञाना काय वोजे तिही कवणे परी जाणिजे मार्गाते या.
पहा कर्म मात्राचा मुळीच त्याग न करता जनकादिकांना मोक्षाचे सुख मिळाले. जनकाला विदेही म्हणतात, जनकाला कर्मयोगी म्हणतात. जनकामध्ये अशी खासियत होती की ते राजा म्हणून आपल्या प्रजेचे पालन करण्यासाठी जे जे उचित कर्म होते ते निरंतर करत राहायचे. तरी पण शास्त्रांमध्ये दाखले आहेत जनक हे मोक्षापर्यंत गेलेत. पुढे निरूपणामध्ये आणखी जनकाची उदाहरणं येतील. अर्जुना, म्हणून कर्माच्या ठिकाणी आस्था असणे जरूर आहे. आपण आपले कर्म करीत राहावे, कर्माच्या ठिकाणी आस्था ठेवावी. मी 60 वर्षाचा झालो म्हणून मी काम करणार नाही, मी 65चा झालो म्हणून काम करणार नाही, मी रिटायर झालो म्हणून मी घरी बसतो मला काही कामच नाही, असं नाही. कर्माच्या ठिकाणी आस्था असणे हे जरूर आहे आणि ही आस्था आणखीही एका कामाला उपयोगी पडते. ते कारण काय आहे, आपण आचरण केले असता या लोकांना तो कित्ता होईल, लोकांना त्याचा धडा मिळेल आणि अर्थात सहजच त्यांची कर्मलोपाने होणारी हानी टळेल. म्हणून प्रत्येकाने आपले विहित कर्म कधी सांडू नये. जिथे जशा पद्धतीने कर्म करण्याचा योग आला तो कर्म करतेच कर्म करतच राहावे. स्वधर्म आचरण करावा, त्याच्या ठिकाणी आसक्ती नसावी पण स्वधर्म आचरण मात्र सोडू नये. कधीही आपल्या हातातील कर्म सोडू नये. पहा, मिळवावयाचे ते ज्यांनी मिळवले व म्हणून जे निरीच्छ झाले त्यांना देखील लोकांना वळण लावण्याकरता कर्म करणे प्राप्त आहे. कारण ते जे करतील त्याप्रमाणेच लोक पुढे आचरण करतील. रस्त्याने आंधळ्याच्या बरोबर पुढे चालणारा डोळस मनुष्य आंधळ्यास सांभाळून घेऊन त्याच्याबरोबर चालतो. अगदी त्याप्रमाणे अज्ञानी पुरुषाला ज्ञानी पुरुषाने आपण आचरण करून धर्म स्पष्ट करून दाखवावा. अरे, असे जर ज्ञानी पुरुषाने केले नाही तर मग अज्ञानी लोकांना काय कळणार आहे, त्यांना आपल्याला योग्य काय आणि अयोग्य काय हे कोण सांगणार आणि ते कोणाचे अनुकरण करणार.
यद्यजाचारती श्रेष्ठस्त तदेवेतर जनाः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते.
श्रेष्ठ पुरुष जे जे आचरण करतो त्याचे त्याचेच इतर जन अनुकरण करतात. तो जी गोष्ट प्रमाण मानतो त्याचेच लोक अनुकरण करतात. महत्त्वाचा सिद्धांत आहे बरं, जे जे आचरण श्रेष्ठ पुरुष करतात इतर त्याचंच अनुकरण करतात आणि तो ज्या गोष्टीला प्रमाण मानतो इतर लोकही तीच गोष्ट प्रमाण मानतात.
एथ वडिल जे जे करिती तया नाम धर्मो ठेविती तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ। हे ऐसे असे स्वभावे मनोनी कर्म न संडावे विशेषे आचरावे लागे संती।
या जगामध्ये थोर लोक जे कर्म आचरतात त्यालाच सामान्य लोक धर्म असे म्हणतात आणि इतर सर्व सामान्य लोक त्याचेच आचरण करतात। आता पहा, लिहिण्याचा वाचण्याचा इतिहास हा अलीकडचा आहे। फार पूर्वी लिहिण्याची वाचण्याची परंपरा नव्हती। ज्ञान हे एका माणसापासून दुसऱ्यापर्यंत किंवा एका गुरुपासून दुसऱ्या शिष्यापर्यंत हे फक्त बोलून आणि स्मृतीनी आणि श्रुतीनी याच माध्यमातून पुढे जायचं। त्यासाठी काही पुरावे नव्हते, लेखी संग्रह नव्हता किंवा लेखन नव्हते किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग्स नव्हत्या। मग तशावेळी सुद्धा लोकांनी योग्य काय तेच वागणूक ठेवली। उलट आज ज्याप्रमाणे आपण वागणूक करतो त्याच्यापेक्षा कितीतरी शुद्ध आचरण पूर्वीचे लोक ठेवायचे। अशी ही स्थिती असल्यामुळे ज्ञानी पुरुषाने कर्म सोडणे बरोबर नाही। इतकेच काय, परंतु संतांनी तर याचे आचरण विशेष काळजीने केले पाहिजे। म्हणजे जे ज्ञानी संत असतात त्यांनी हे फार काळजीपूर्वक जोपासायला पाहिजे।
नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तम वाप्तव्यम वर्तयेव च कर्मणि।
हे अर्जुना, या त्रैलोक्यामध्ये मला कर्तव्य असे काही नाही किंवा प्राप्त न झालेली अशी गोष्ट मला प्राप्त करावयाची राहिलेली नाही, तथापि मी कर्मे करीतच आहे ना। लोककल्याणासाठी लोकांना दाखवण्यासाठी मी कर्मे करतोच ना।
आता आणि काचिया गोठी तुझ सांगो काई किरीटी देखे मिची ये राहाटी वर्तत असे काय साकडे काही माते की कवणे येके आरते आचरे मी धर्माते म्हणसी जरी तरी पुरते पणा लागी आणिक दुसरा नाही जगी ऐसी सामुग्री माझ्या अंगी जाणसी तू। मृत गुरुपुत्र आणिला तो तुवा पवाडा देखिला तोही मी उगला कर्मीवरते।
अर्जुना, आता दुसऱ्यांच्या गोष्टी जाऊ दे। हे पहा, तुझ्या समोर मी सुद्धा याच मार्गाने वागतो। मला काही कमी आहे का किंवा काही एक आणखीन इच्छा माझी पूर्ण व्हायची राहिली आहे का? हे सगळं असून सुद्धा मी धर्माचे आचरण करतोच ना। मग पूर्णतेच्या दृष्टीने पाहिले असता माझ्या तोडीला या जगात दुसरा कोणी नाही अशा तऱ्हेचे सामर्थ्य माझ्या अंगात असताना सुद्धा तू पाहत आहे की मी कर्म आचरण करतोच आणि मी आपल्या गुरुचा मेलेला पुत्र सुद्धा परत आणला। तो माझा पराक्रम तू पाहिलाच आहेस ना। असा मी देखील निमूटपणे कर्मे करीतच राहतो ना।
यदि हयन कर्वर्तेयम जातु कर्मण्य तंद्रिता मम वर्तमानु वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशाः।
जर मी कर्मे करण्याविषयी निष्काळजी राहिलो तर हे अर्जुना, सर्व लोक माझ्या मार्गानेच जातील आणि हेच अनुसरण करतील आणि ते सुद्धा कर्म करणार नाहीत।
परी स्वधर्मो वर्ते कैसा साकांक्षु का होय जैसा तयाची का उद्देशा लागोनिया जे भूत जात सकळ असे आम्हाची आधीन केवळ तरी न व्हावे वरळ म्हणोनिया।
परंतु ती कर्मे मी कशी करतो म्हणून विचारशील तर सकाम पुरुष केवळ फळाच्या उद्देशाने ज्या दक्षतेने कर्मे करतो तितक्याच दक्षतेने मीही कर्म आचरण करतो, पण ते केवळ त्याच एका हेतूने की सर्व प्राणी समूह आमच्याच तंत्राने चालणार आहे तेव्हा तो भलतीकडे जाऊ नये म्हणून। फार महत्त्वाची गोष्ट इथे लिहिलेली आहे, ती म्हणजे मी तितक्याच दक्षतेने कर्मे करतो जितक्या दक्षतेने एखादा आसक्तियुक्त पुरुष किंवा फळाशा धरून करणारा पुरुष कर्माचे आचरण करतो तितक्याच दक्षतेने मी करतो. दक्षता शब्द वापरला आहे माऊलीने. दक्षता म्हणजे आपल्या एफिशियन्सीमध्ये, आपल्या दक्षतेमध्ये अजिबात 1% कपात होऊ न देता तितक्याच दक्षतेने अजिबात मनात आसक्ती न ठेवता, फळाची इच्छा न ठेवता कर्म करणे ही कर्म करण्याची हातवटी आहे. आणि मी का करतो तर माझ्यामुळे इतरांना कित्ता मिळावा, इतरांनी यापासून धडा शिकावा म्हणून मी तितक्याच दक्षतेने कर्मे करतो. फार सुंदर इथे कर्माचे निरूपण सुरू आहे आणि आता आपण 23व्या श्लोकापर्यंत आलेलो आहोत आणि उद्या आपण 24व्या श्लोकापासून पुढे निरूपण ऐकूया. आज आपण इथेच विश्रांती घेऊ. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.